मूकं करोति वाचारम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीम् भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसंदधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गः पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धि सुसंपन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुप्तमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानान् वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिम वत्सलम् सोहं बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्रद्धया परया तप्तम् तपस्तत् त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिः युक्तैः सात्विकं परिचक्षते। सत्कारमान पूजार्थं तपो दम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम्। मूढग्राहेण आत्मनो यत् इडया क्रियते तपः परस्य उत्सादरार्थं वा तत् तामसम् उदाहृतम्। 17व्या अध्यायातल्या 17, 18 आणि 19व्या श्लोकावरचं निरूपण आपलं झालेलं आहे आणि आपल्याला आज ओव्या पाहायच्या आहेत। वाङ्मय तप, शारीर तप आणि मानस तप ही तीन तप। सात्विक ही असतात, राजस ही असतात आणि तामस ही असतात। फलाची इच्छा न धरता आणि परमात्म भावनेशी युक्त राहून जडून जे तप केलं जातं, फळाची इच्छा टाकून याचा अर्थ बाह्य फळ कोणतंच अपेक्षा न धरता, बाह्य फळांनी देहबुद्धी वाढते, त्यामुळे बाह्य फळाची अपेक्षा न धरता आणि आत्म्याशी संलग्न राहून जे तप केलं जातं त्या तपाला सात्विक असं म्हणतात। तसं ज्या तपाचा उद्देशच सत्कार व्हावा, मान व्हावा, आपली पूजा व्हावी अशा भावनेने दंभपूर्वक जे आचरलं जातं त्या तपाला राजस तप असं म्हणतात। आणि अविवेकानी युक्त असणार मूढग्राहेण, आणि आपल्या स्वतःच्या आत्म्याला पीडा देणारं किंवा दुसऱ्याला पीडा देणारं, मूढग्राहेण आत्मनो यत् पीडया, विशेष करून स्वतःला पीडा देणं आणि स्वतःला पीडा देऊन आपल्याला सामर्थ्य प्राप्त होतं आणि त्या सामर्थ्याने मग दुसऱ्याला पीडा देणं, परस्य उत्सादनार्थं वा जे दुसऱ्याच्या विनाशासाठीच जे तप आचरलं जातं त्याला तामस तप असं म्हणतात, असा या श्लोकांचा अर्थ आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी हेची तप त्रिविधा जे सांगितले तुझं प्रबुद्धा तेची करी पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ। ही जी तीन तप तुला सांगितली, वाङ्मय तप, मानसिक तप आणि शारीरिक तप, ही तीन प्रकारची तप तू प्रबुद्ध आहेस, त्यामुळे तुला ही तीनही तप विशद करून सांगितली। तेची करी पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ, ही तीनही तप शारीर वाङ्मय आणि मानसिक तप ही पूर्ण श्रद्धेनी तू आचरावीस आणि फळाची इच्छा सोडून आचरावी। बऱ्याचदा आपल्या सगळ्या क्रिया या श्रद्धेनीच कराव्या लागतात, कारण कोणतीही क्रिया करत असताना त्याचा परिणाम काय होईल हे माहीत नसतं, त्यामुळे यच्च यावत क्रिया या श्रद्धेनीच करायला लागतात। श्रद्धेनी सर्वसामान्य, तपाची गोष्ट सोडून द्या, सर्वसामान्यपणाने श्रद्धेनी केल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजे विवाह, श्रद्धेनी केल्या जाणाऱ्या गोष्टी, या विवाहातून पुढे काय होणार आहे हे माहीत नसताना देखील श्रद्धापूर्वक याच्यातून चांगलंच निपजणार आहे अशा भावनेनी केली जाणारी अशी गोष्ट म्हणजे विवाह। आणि श्रद्धापूर्वक जवळपास विवाहानंतर आणि विवाहाच्या आधी देखील सगळ्या गोष्टी केल्या जातात। विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेतलं म्हणजे मग आपलं ठीक चालेल हीही श्रद्धाच असते। आपण परगावी नोकरीला गेलो, विशिष्ट ठिकाणी नोकरीला गेलो की आपलं व्यवस्थित राहील, श्रद्धेचा अर्थ त्यावेळची कॅल्क्युलेशन्स आणि विश्वास, एवढ्याच गोष्टी कारण असतात। वाङ्मय तप म्हणजे दुसऱ्याशी कसं बोलायचं, अशा प्रकारचं तप आचरण करत असताना देखील तुम्हाला सांगणारे भेटतील की चांगलं कचकचीत रागवल्याशिवाय या जगात चालत नाही, तू वीजच ऐकून घेऊ नकोस, तरी देखील श्रद्धापूर्वकच वाङ्मय तप आचरायचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। त्यांनी अर्जुनाला विशिष्ट शब्द वापरला तो म्हणजे प्रबुद्धा। आता तुला योग्य रीतीने बोध झालेला आहे, आता योग्य बुद्धीने तू भारलेला आहेस, असं असल्यामुळं या सर्व तपांच्या बाबतीत तू श्रद्धापूर्वकच राहणं गरजेचं आहे। सात्विक तपानी कोणता फायदा होईल असं जर म्हटलं तर आत्ताच प्रश्न विचारण्याचं कारण नाही, तू श्रद्धापूर्वकच सात्विक कर्मांमध्ये असलं पाहिजेस असं भगवंत सांगतायत। शिवाय श्रद्धापूर्वक तू फळ सोडून देण्याचाही अभ्यास करायला पाहिजेस असं भगवंत सांगतायत। फळ हे मनानी फलत्याग सांगितलेला आहे, प्रत्यक्षतः फलत्याग कोणालाच कोणत्याच कर्माचं शक्य नाही। जसं चेंडू जमिनीवर हपटला की तो उसळी मारून परत वर येणार, तसं कोणतंही कर्म केलं तर ध्वनी प्रतिध्वनी न्यायानी त्याचा परिणाम हा होणारच, परिणामालाच फळ असं म्हटलेलं आहे। फळाकडे हेतू ठेवून तू कर्म करू नकोस, म्हणून फळ सोडून देणं याचा अर्थ कर्माच्या पाठोपाठ फळ येतच, फळाकडे विशेष दृष्टी ठेवली नाही तरी फळ मिळतं असं असल्यामुळं तू पूर्ण श्रद्धेनी सात्विक कर्म कर, ती वाङ्मय असोत, शारीर असोत अथवा मानसिक असोत, आणि त्याच्या फळाकडे लक्ष देऊ नकोस। पै पुरतिया सत्वशुद्धी आचरीजे आस्तिक्य बुद्धी, ही सत्वशुद्धी पूर्ण होण्यासाठी म्हणून सात्विक भाव देखील पराकोटीचा निर्माण होण्यासाठी म्हणून आस्तिक्य बुद्धी आवश्यक आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। जी तू कर्म करशील त्या कर्मांच्या बाबतीत, म्हणजे जे तप आचरशील त्या तपाच्या बाबतीत तुझी होकाराची भूमिका असावी, न काराची भूमिका नको। तू श्रद्धावान रहा, आणि या श्रद्धेनी केलेल्या कर्मांची तपाची फळं ही योग्य रीतीने आपल्याला मिळतील अशी आस्तिक्य बुद्धी ठेव, फळाकडे लक्षच देऊ नकोस. पै पुरती या सत्वशुद्धी आचरीजे आस्तिक्य बुद्धी तई तयातेची गा प्रबुद्धी सात्विक म्हणीजे. हे प्रबुद्ध झालेल्या अर्जुना त्यालाच सात्विक तप असं म्हणतात. ना तरी तपस्थापने लागी दुजेपण मांडूनी जगी महत्वाच्या शृंगी बैसावया. आता राजस तपाबद्दल सांगतात. आपलं जे तप आचरतो आहे ते तप पूर्ण होण्याच्या दृष्टीने दुजेपण मांडूनी जगी आचरणारा मी एक आहे आणि माझा जो विधी आहे तो माझ्यापेक्षा वेगळा आहे आणि हे तप मी ज्या करता करतो आहे त्याची फळं अजून वेगळी मला मिळायची आहेत. अशा द्वैत भावानी महत्वाच्या शृंगी बैसावया आणि या तपाचं आचरण करून महत्व मिळण्याच्या शिखरावर जणू आपल्याला जाऊन बसायचं आहे अशा भावनेनी त्रिभुवनींची या सन्माना न वचावे ठाया आना धुरेची या आसना भोजना लागी. तीनही लोकांमध्ये जो जो म्हणून मान आहे आदर आहे तो आदर आपण तप करतो सबब आपल्यालाच प्राप्त व्हावा अशा हेतूनी त्रिभुवनींची या सन्माना न वचावे ठाया आना तो आपल्याखेरीज अन्य कोणाला तो सत्कार सन्मान जाऊच नाहीये अशा बुद्धीनी मीच सत्काराला योग्य आहे मीच सन्मानाला योग्य आहे दुसऱ्याचा इथं केला जाणारा सत्कार अथवा सन्मान मला मान्यच होणार नाही. त्रिभुवनींची या सन्माना न वचावे ठाया आना धुरेची या आसना भोजना लागी. आपल्याखेरीज अन्य कोणाचा सत्कार होतो आहे हे जणू सहनच होत नाही. मी असं ऐकलं तर की काही काही ठिकाणी दशक्रियाविधीला जरी लोक गेले तरी देखील अनाउन्समेंट केली जाते की अमुक अमुक आमदार आलेले आहेत खासदार आलेले आहेत. विवाहाच्या ठिकाणी देखील सांगितलं जातं हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत हे उपाध्यक्ष आहेत हे सरपंच आहेत आणि जर एखाद्याचा सांगायचा विसरला राहिला त्याला चालत नाही. तसंच त्यांचं लक्ष असतं की आपल्या आधी कोणाकोणाची नावं घेतली जात आहेत आणि मग आपलं नाव घेतलं जात आहे. सन्मानाने आपल्या खेरीज अन्यत्र जाऊच नाहीये आणि जर सन्मान आपल्या खेरीज अन्यत्र गेला तर आपण अग्रमानाने तरी त्याच्यामध्ये असावं मग इतरांचे होत ना. धुरेची या आसना भोजना लागी आणि पंक्तीमध्ये देखील जे सर्वात महत्वाचं ठिकाण आहे अग्रमानानी बसवण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी आपणच जाऊन बसलं पाहिजे. अग्रमान प्रत्येक वेळेला धुरेचा मान हा आपल्यालाच असला पाहिजे आणि भोजनासारख्या ठिकाणी म्हणजे सार्वजनिक ज्या ठिकाणी पुष्कळ सन्माननीय व्यक्ती येतात त्यांच्यामध्ये सर्वात अधिक सन्माननीय मी आहे असं सर्वांना समजलं पाहिजे. विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा. सर्व विश्वानी ज्याची स्तुती स्तुमन गावित तो एक मीच असला पाहिजे. दुसरा कोणी त्याकरता पात्र नाहीच आहे, मीच त्यासाठी पात्र आहे. विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा, विश्वे आपलिया यात्रा कराविया यावे. आणि मला भेटण्यासाठी सर्वांनी आलं पाहिजे, मी कोणाला भेटायला जाणार नाही. मला विचारायला सर्वांनी आलं पाहिजे. जर घरात लग्न असेल तर मला विचारायला आलं पाहिजे, मला जर विचारायला आलं नाही तर मला चालणार नाही. काय म्हणतात, भावकीत जर लग्न असेल तर तिथेही मीच पुढाकाराने पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त गावात जरी विवाह असला तरी देखील त्या बैठकीला अग्रमानाने मीच पाहिजे. विश्वाने माझ्याजवळ यायला पाहिजे. विश्वे आपुलिया यात्रा कराविया यावे. सगळ्यांनी माझ्या भेटीला यावं, मला विचारण्यासाठी यावं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द देखील यात्रा योजलाय, म्हणजे माझ्या यात्रेला यावं. जसं देवाच्या यात्रेला आपण जातो तितकं महत्ता तितकी तितकं महत्व मला असावं अशी कायम भूमिका. लोकांची या विविधा पूजा आश्रयो न धरावया दुजा, भोग भोगावे वोजा महत्वाची या. ज्या विविध प्रकारे सन्मानित करण्याची लोकांची प्रथा पद्धत आहे, पूजा करण्याची प्रथा पद्धत आहे, लोकांची या विविधा पूजा आश्रयो न धरावया दुजा, आपल्या खेरीज दुसरा आश्रय या पूजे करता नसला पाहिजे. भोग भोगावे वोजा महत्वाची या. आणि जे उत्तमात उत्तम भोग असतील ते भोग महत्वाचे म्हणून जे जे भोग असतील ते भोग मलाच मिळाले पाहिजे. दुसऱ्या कोणाला मिळालेले मला सहन होणार नाहीत. त्या सर्वाला मीच पात्र आहे आणि ते सगळे भोग माझ्याकरताच असले पाहिजेत. अंग बोल माखुनी तपे. आणि त्याकरता तो नाना गोष्टी करेल. तो टिळा लावेल, माळा घालेल, भस्मचर्चा करेल, मुद्रा काढेल, वेगळ्या प्रकारची केशरचना, दाढी वाढवेल, विविध प्रकारे त्याचे कपडेही तो बदलेल. सर्वसामान्य लोकांची जी वेशभूषा असते त्याच्याऐवजी याची वेगळी असली पाहिजे. याच्या कपड्यांचा रंग निराळा असला पाहिजे. हा उठून दिसला पाहिजे, तप करणारा आहे. अंग बोल माखुनी तपे. जणू ते तप माखलेला असावं त्याच्या अंगावर. आणि त्याचं बोलणं वर्तन देखील असं या तपानी माखलेलंच असतं, म्हणजे लोकांना ठळकपणाने दिसावं असं असतं. त्याचं सगळं वर्तन आपण तप करणारे आहोत, महत्वाचे आहोत, महत्वाच्या स्थानावर आपण आहोत, आपली कीर्ती सतत आपल्या मुखाने सांगणारं किंवा त्यांचे स्तुतीपाठक देखील अवतीभोवती असावेत आणि त्यांनी त्याचं महत्व लोकांना सांगावं. वर्तन देखील विशिष्ट ठेवावं, बोलणं देखील विशिष्ट ठेवावं, वेश विशिष्ट असावा. अशा प्रकारे तपाचा एक प्रकारे आव आणावा. ज्ञानेश्वर महाराज उपमा देत आहेत, आपण पे शरीर विकावया, आपण पे अंगहीन पडपे जियापरी, म्हणजे कुरूप किंवा वृद्ध झालेली वेश्या, शरीर विक्रय करणारी स्त्री, आपलं शरीर विकण्यासाठी म्हणून ज्याप्रमाणे बेढब दिसणारा असा थाट करते, स्वतःचं अंग सजवते, तसं स्वतःला सजवलेला हा तपस्वी आहे असं लोकांना समजावं अशी स्पष्ट योजना करणारा, त्याच्या अंगावर, त्याच्या वेशांवर, त्याच्या बोलण्या चालण्यावर, सर्वावर त्याची छाप असावी, हे असो धन मानी आस आणि धनाच्या ठिकाणी मोठी आस आणि मानाच्या ठिकाणी देखील मोठी आस, वाढवनी तप कीजे सायास, सर्व लक्ष याच्यापासून किती कमाई आहे याच्याकडे आहे, आणि मान देखील वाढतोय ना हे पद्धतशीरपणाने पाहण्याची वृत्ती आहे, आणि ही आस त्याची वाढतच जाते, वृद्धिंगतच होत जाते, हे असो धन मानी आस वाढवनी तप कीजे सायास, आणि यासाठी म्हणून तो कष्ट करायला तयार होतो, तप करायला तयार होतो, तई तेची तप राजस बोली जेगा, या तपाला राजस तप असं म्हणतात, असे एक दोन मिनिटं आपण थांबू. अशा प्रकारे सत्कार मान पूजा व्हावी म्हणून दंभपूर्वक जे आचरलं जातं ज्याचा अंतिम उद्देश धन प्राप्त करणं आणि मान प्राप्त करणं हा असतो. आपल्याकडे एक साधक येतात, ते त्यांची पत्नी मुलगा सगळे येतात. ते आधी एका सद्गुरूंकडे जात असत आणि जवळपास 8-10 वर्ष ते त्यांच्याकडे जात होते, त्यांच्या प्रवचनांना जात असत. ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर ते पेढे घेऊन आणि एक पाकिट त्यांनी तयार केलं त्यांच्या श्रद्धेप्रमाणे आणि सद्गुरूंना अर्पण करायला म्हणून गेले आणि सांगितलं की आज मी सेवानिवृत्त झालो. ते मोठ्या पोस्टवर होते, तिथून ते सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्या महाराजांनी त्यांना मोठ्या आस्थेने विचारलं की किती पैसे मिळाले, काय झालं, प्रॉव्हिडंट फंड किती मिळाला, ग्रॅच्युइटी किती मिळाली. आणि मग नंतर असं म्हणाले की हे पैसे तुम्ही माझ्या मुलाकडे ठेव म्हणून ठेवा, त्याचा व्यवसाय आहे. बाहेर तेव्हा अशी परिस्थिती होती की तेव्हा बँकेमध्ये 12-13% व्याज मिळत असे. कोऑपरेटिव्ह बँकेत तर काही काही ठिकाणी 13-13.5% व्याज मिळत होतं. ते म्हणाले माझा मुलगा तुम्हाला 15% देईल. त्यांना मोठा प्रश्न पडला की आपण मोठ्या श्रद्धेनी यांच्याकडे पेढे घेऊन गेलो आणि एक अर्पण म्हणून काही दिलं आणि हा वेगळाच विषय सुरू झाला. आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला त्यांच्याकडे ते जेव्हा जात असत तेव्हा तुमचं काय ठरलं, तुम्ही नक्की माझ्या मुलाकडे ठेव ठेवा आणि आपल्या इथे येणाऱ्या कितीतरी जणांनी तिथे ठेवलेली आहे त्याच्याही व्यवसायाला उपयोग होतो आणि तुम्हालाही फायदा होतो असं ते म्हणाले. पण त्यांना ते पटलं नाही तर एके दिवशी त्यांनी त्यांना तुम्ही इथे येऊ नका म्हणून सांगितलं. एक 2 वर्ष ते कुठंच गेले नाहीत आणि मग त्यांना कळलं म्हणून आपल्या इथं यायला सुरुवात झाली. अजूनही येतात. कोणत्या ना कोणत्या तरी उद्देशाने पैसे मिळवणं, मान आणि मानाच्या योगाने पैसे हाच ज्यांचा व्यवसाय झाल्यासारखं होऊन जातं. आमच्या ऑफिसमध्ये एक ऑफिसर बदलून आला, चांगला कामाला चांगला, सगळं चांगलं होतं. पण त्यांचा खडे विकण्याचा व्यवसाय परंपरेने होता, त्यांचे वडील भाऊ आणि तोही विकत असे. मी त्याला म्हटलं की हे तुझ्याकडून घेतं कोण, कारण त्याच्याकडे मधून अधून लोक यायचे, तो बाहेर जायचा काउंटरच्या, त्यांच्याशी काहीतरी बोलायचा, मग नंतर 4 दिवसांनी परत तो एका कागदाच्या पुढीत व्यवस्थित बांधून हे केलेलं द्यायचा, पैसे घ्यायचा. हे सगळं तुझ्याकडे लोक तुला भेटायला बँकेत कसे येतात? तर तो म्हणाला एक महाराज आहेत, ते महाराज अडचणी सोडवण्यासाठी म्हणून वेगवेगळे खडे लोकांना सुचवतात. आणि म्हणाला आमचा परंपरागत खडे विकण्याचा व्यवसाय असल्यामुळे ते आमच्याकडे लोकांना पाठवतात, म्हणजे लोकांची फसगत होऊ नये म्हणून. काही काळाने त्याचा आणि माझे संबंध चांगले अजून वाढल्यावर त्यांनी असं सांगितलं की तुला काय सांगायचं, मला म्हणाला त्या महाराजांना 10% कमिशन द्यायला लागतं. तुम्ही हे काय ऐकताय तुमच्या कानाने? पण योगायोगाची गोष्ट म्हणजे तेच महाराज इथे संकल्प कार्यालयामध्ये मला एका लग्नाच्या वेळेला भेटले आणि महाराज असल्यामुळे मीही आणि तेही महाराज असल्यामुळे आमची जवळजवळ बसण्याची व्यवस्था केली. ते माझ्याशी बोलत होते, आपला संप्रदाय तसा आमचाही नाथ संप्रदाय म्हणाले वगैरे वगैरे. त्या सगळ्या लोकांनी लग्न झाल्यानंतर मला आणि त्यांना पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि मग नंतर असं कळलं की जिथं लग्न झालेलं होतं तो अमेरिकेत गेला नंतर मुलगा, तर त्याला आणि त्याच्या भावाला दोघांनाही त्या महाराजांनी असं सांगितलं की तुम्हाला जेवढा पगार अमेरिकेमध्ये मिळतो अमेरिकन डॉलरमध्ये त्याच्या 20% रक्कम मला पाठवून द्या असं तुमच्या दोन्ही मुलांना सांगा म्हणून निरोप दिला. ती जी मुलगी होती ती त्या मुलीला प्रश्न पडला की हा कोणता परमार्थ आहे. ती स्वामीजींकडे येणारी मुलगी होती. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली मला नाही हे पटत. अशा प्रकारे का म्हणून त्यांनी आपल्याला पैसे मागवायचे आपल्याकडून. पण मग शेवटी महाराजच म्हणतायत तर आपण द्यायला पाहिजेत म्हणून 20-20% रक्कम दोन्ही भावांनी आपल्या पगाराची, काय त्यांना तेव्हा जो 60,000 डॉलर 80,000 डॉलर काय जो पगार असेल वर्षाचा त्याच्या 20% रक्कम दोघांनी महाराजांना पाठवून दिली. हे जे ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत तर ते अशा प्रकारे सगळीकडे चालू असल्यासारखं दिसतं. हे असो धन मानी आस वाढवूनी तप की, धन मानी आस वाढवूनी तप की जे सायास तेची तप राजस बोलीचे गा. म्हणून आधी म्हणतात अंग बोल माखूनी तपे. जणू तपानी माखून घेतलेलं आहे अंग, त्यांचे बोल देखील, वेश देखील. विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी. एखादी शरीर विक्रय करणारी वृद्ध झालेली स्त्री जसं बेढप शृंगार करते देह विक्रीसाठी तशा प्रकारची गत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परी पहुरणी जे दुहिले तई ते गुरु न दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नुरे. बहुरणी नावाचा किडा असतो. त्या किड्यानी जर गायीच्या आचळ्याला डंख केला, गाभीण असलेली अशी गाय ती व्याईली तरी तिला पान्हा सुटत नाही. पै पहुरणी जे दुहिले तई ते गुरु, म्हणजे गुरु म्हणजे गाय, आपण गुरांना त्यांनी एक रुकारही जोडला ज्ञानेश्वर महाराजांच्या पद्धतीने तो गुरुही झालाच. तई ते गुरु न दुभेची व्याले, ती व्याली तरी दूध देत नाही जर तो डंख बसला तर. का उभे शेत चारिले पिकावया नुरे, किंवा आपलं जे शेत आहे ते शेत आपलं शेत त्याच्यात आपण आपलीच जनावरं सोडायला जर चारायला जर सोडली तर पीकच जसं काही शिल्लक उरत नाही. तैसे फोकारिता तप की जे साक्षेप, तपाची प्रसिद्धी होण्यासाठी म्हणून भरपूर प्रयत्न करणं ते फळी तव सोप निशेष जाय. ते तप फलाकांक्षा त्याच्यामध्ये असल्यामुळं तपच नाहीस होतं. नाथांनी चिरंजीव पद लिहिलेलं आहे त्या स्तोत्रामध्ये किंवा त्या निरूपणामध्ये नाथ असं म्हणतात की साधना चांगली असते, निरूपण चांगलं करतो, ध्यानाला चांगला बसतो अथवा नाम चांगलं घेतो, गुरूंकडे नियमित जातो, आचरण उत्तम असतं, सगळ्या बाजूनी संयमित असतो. असं त्याचं सगळं वर्तन पाहून लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयी आदर निर्माण होतो. आणि आदर व्यक्त करण्याची लोकांची जी पद्धत असते त्या पद्धतीमध्ये लोक काही ना काहीतरी त्याला द्यायला सुरुवात करतात. आणि हा घ्यायला सुरुवात करतो. आणि मग पुढे पुढे असं होतं की लोकांनी द्यावं आणि यांनी घ्यावं आणि त्या घेण्याकडेच याचं इतकं लक्ष लागतं की त्याची साधना बाजूला पडते. पूर्वी देणारा आता देईन असा झाला, पूर्वी श्रवणाला येणारा आता येईन असा झाला तर चिडचिड करतो त्या व्यक्तीवर, रागावतो, त्याला तोडून बोलतो, त्याचा तिरस्कार करतो. पण त्याच्याकडे जी लोकांची संख्या असते त्यामुळे एखाद दुसरा गेला तरी त्याला काही वाटत नाही. पण हळूहळू सर्वांनाच त्याचा असा अनुभव येतो आणि नंतर सगळे त्याला सोडून जातात. म्हणून ज्याला चिरंजीव पद प्राप्त करायचं आहे त्यांनी निस्पृहच असावं असं नाथांनी म्हटलेलं आहे. तैसे फुकारिका तप किजे जे साक्षेप, तप वाढवताना जो प्रयत्न केला जातो उत्तम प्रयत्न, साधकाचा प्रयत्न, या प्रयत्नातून नंतर नंतर धन आणि मान इकडे लक्ष लागायला सुरुवात होते. म्हणून या तपामध्ये काही गोष्टी या वर्जच असल्या पाहिजे. जसं लोकांकडून नमस्कार घेणं नसलंच पाहिजे असं स्वामीजी सांगायचे. स्वामीजींनी एक पत्रक प्रकाशित करायला सांगितलं, कारण यामुळं जसं तुमच्या बोलण्यामुळं लोक प्रभावित होतात तसं लोक नमस्कार करतात म्हणून नमस्कार घेणाराही प्रभावित होतो, त्यालाही आपण योग्य आहोत असं वाटायला लागतं. त्यामुळे लोक आपल्याला देतात तेही योग्य आहे असं त्याला वाटायला लागतं, त्याचा सारासार विवेक नाहीसा होतो. होकारीचा तप किजे जे साक्षेप, ते फळित व सोप निशेष जाय. फलाकांक्षेनी जे काही थोडं बहुत कमावलेलं असतं तप म्हणून तर ते तपच वाया जातं. ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता. आणि मग फळ मिळत नाही असं त्याला वाटायला लागतं. मी इतका करतोय तरी लोक माझ्याशी असं का वागतात हेच त्याला समजेन असं होतं. आपण लोकांकरता करायचं तर जणू विसरलेला असतो. ऐसे निर्फळ देखोनी करिता, मग ते तपच आता किती करत राहायचं असं त्याला वाटायला लागतं. मग त्याची ध्यानाची बैठक कमी होते, त्याचा साधनेचा संवेग कमी होतो आणि तो ते तप मध्येच सोडून देतो. माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया. म्हणून एकदा फलाकांक्षा शिरली की त्या तपाला स्थिरता नाही, ते आज ना उद्या जाणारच असतं, तो थांबणार असतो. एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी. तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे. सर्व आकाश जो झाकळून टाकतो असा मेघ अवकाळी येणारा, सगळं आकाश आणि पृथ्वी देखील दणाणून जाईल एवढा गर्जना होतात. पण किती वेळ पडतो? अर्धा तास, तास पडतो आणि संपून जातो. तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे, म्हणजे एक तासभर तरी तो राहतो. तैसे राजस तप जे होये ते फळी कीर वांझ जाये. त्याला अंती फळ मिळेन असं होतं. सुरुवातीला तप करणारा असतो पण प्रलोभनानी फसवला जातो, तो आसक्त होतो. त्या आसक्तीपोटी त्याची साधना कमी पडते, त्याची साधना कमी पडते आणि निस्पृहता कमी पडते. ते पाहून लोक त्याला सोडतात आणि त्याला फळ मिळत नाही असं वाटतं। तैसे राजस तपजे होये ते फळी कीर वांझ जाये, तरी आचरणी ही नोहे निर्वाहते गा, पण आचरण ही टिकत नाही। मग त्याचं आचरण बदलून जातं। आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता तेची तप पुढती तामसाची या रीती पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी कीजे। आता पुढे तामस तप सांगतो की ज्या तामस तपामुळे परलोक ही मिळत नाही आणि आहे या लोकामध्ये कीर्ती देखील राहत नाही, असं जे तामस तप आहे ते आता पुढच्या वेळेला। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामीजी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।